श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। तेरावा अध्याय सुरू आहे, पहिले चार श्लोक झालेले। चौथ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं प्रकृतिवादी, बुद्धिवादी, जीववादी, संकल्पवादी, निरनिराळ्या प्रकारचे वाद, म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे विचार ठेवणारे आपापल्या परीने या क्षेत्राची व्याख्या करू पाहतात, पण त्यांना कोणालाही हे व्याख्या करणे किंवा क्षेत्राला समजणे या देहाला समजणे हे अजूनपर्यंत शक्य झाले नाही। वेदातील एवढे मोठे बृहत साम सूत्र, त्याला देखील हा देह कोणाचा, कोणाच्या सत्तेने चालतो, याच्यावर पूर्ण सत्ता कुणाची, याचा निर्णय लागला नाही। माऊली म्हणतात आणिक आणिकीही बहुती, महाकवी हेतू म्हणती यया लागी मती विचिलिया। हे क्षेत्र कसे आहे हे जाणण्यासाठी महाकवींनी, हेतू म्हणतांनी आणि किती किती मोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले, पण यया लागी मती वेचिलिया, त्यांनी आपली पूर्ण मती वेचली, पण याचा निर्णय कोणाला करता आला नाही। तर मग देव म्हणतात आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, तू जस सांगो तैसे साध्यन तुगा। हे अर्जुना, हे क्षेत्र जसे आहे तसे तुला मी आता सांगतो, हे कोणालाही जमलं नाही, पण मी आता तुला सांगतो की हे क्षेत्र म्हणजे काय, हा देह म्हणजे काय, याच्यावर कोणाची सत्ता, ह्या सर्व गोष्टी तुला खुलाशेवार सांगतो। आजचा भाग सुरू करूया। आज 13व्या अध्यायाचा 5वा आणि 5वा आणि 6वा हे जोड श्लोक आहेत, आणि या जोड श्लोकाच्या माध्यमातून हे 36 तत्वांचं शरीर काय काय आहे हा भाग चालणार, आणि हा भाग 2 दिवस पुरणार, आज आणि उद्या। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचेन्द्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संगातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन स्वीकारमुदायतम्।
तर हा 5वा आणि 6वा जोड श्लोक आहे, याच्यामध्ये पूर्ण हे 36 तत्व कोणते कोणते आहे ते देवांनी सांगितले आहे। 5 महाभूते अहंकार, बुद्धी, मन, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि इंद्रियांना गोचर असणारे 5 इंद्रियांचे विषय, 5 कर्मेंद्रियांचे, 5 ज्ञानेंद्रियांचे, त्या व्यतिरिक्त इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात, हे सर्व विकारांसह क्षेत्र आहे, म्हणजे त्यांचे विकारही त्याच्यात आले असे संक्षेपाने सांगितले आहे हे 36 तत्व। आता या 36 तत्व माऊली फार सुंदर विस्तार करून सांगतात, आणि तो विस्तार फार सुंदर आहे, इतरत्र आपल्याला कुठेही हा भेटू शकत नाही, फक्त ज्ञानेश्वरीमध्ये हे ऐकायला मिळतं।
तरी महाभूत पंचकू आणि अहंकारु एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा आणि कही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची। आता महाभूते कवणे कवण विषयो कैसी करणे हे वेगळाले पणे एक एक सांगो।
तर पंचमहाभूतांचा समुदाय म्हणजे क्षितिजल पावक गगन समीरा, माती, पाणी, हवा, आकाश, अग्नी, हे 5 महाभूत, आणि त्याला अहंकार, बुद्धी आणि मन या तिघांची जोड लागली तर असे हे 8 होतात। अव्यक्त 9 आणि 10 इंद्रियांचा समुदाय, 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, दहा विषयांचा समुदाय, सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना व धृती सर्व मिळून 36 तत्वे होतात. याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले. आता याचा प्रत्येक एलिमेंट्सचा विस्तार माऊली पुढे सांगतात. आता महाभूते कोणती, विषय कोणते, इंद्रिये ती कशी, हे निरनिराळे एक एक तुला सांगतो, असे ते अर्जुनाला म्हणू लागले. तरी पृथ्वीआप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अवसे चंद्र गुढू नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळी की आमोद जैसा किंबहुना काष्टी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यूजो असे जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मीष पाहतू मग जालिया तू बाहेरी व्यापी. तर पृथ्वी जल अग्नि वायू आकाश ही पाच तत्वे, ही पाच महाभूते, आणि जागृता अवस्थेत स्वप्न जसे लीन असते किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो अथवा लहान बालकामध्ये तारुण्य जसे गुप्त असते किंवा न उमललेल्या कळीमध्ये जसा सुवास हा गुप्त असतो, फार काय सांगावे अर्जुना, लाकडामध्ये अग्नि जसा गुप्त किंवा लुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात हा अहंकार गुप्त असतो. पंचमहाभूतानंतर पहिलं तत्व सांगतात, सहावं तत्व म्हणजे अहंकार. तो अहंकार हा सर्वत्र गुप्त असतो, हा दिसून पडत नाही. म्हणून मंडळी आपल्याला आपल्या आतमध्ये असलेला अहंकार कधी दिसत नाही. आध्यात्मिक प्रगती खूप झाली असेल तरच आपल्याला कळते की आपल्याला लहान लहान गोष्टींचा अहंकार असतो. आपल्या अहंकाराला आपल्याला ओळखता येते जर खूप आध्यात्मिक प्रगती झाली असेल तर, नाहीतर माझ्यासारखा जगात कोणी नाही असं आपल्याला वाटत असते. माझी तर काही चूकच नाही, माझ्यात तर इगोच नाही, आणि हाच सगळ्यात मोठा इगो असतो. ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला हाडीज्वर प्रकट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो, अशी या अहंकाराची गत आहे. तैसी पाचाही गाठी पडे जय देहाकारू उघडे तै नाचवी चहूकडे तो अहंकारुगा नवल अहंकाराची गोठी विशेषे नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी आता बुद्धिजे म्हणजे ते ऐस्या चिन्ही जाणिजे बोलले यदुराजे ते आईके सांगो तरी कंदर्पाचेनी बळे इंद्रिये वृत्तीचेनी मेळे विबांडुनी येती पाळे विषयांचे तो सुखदुःखांचा नागोवा जेथ उमाणो लागे जीवा तेथ दोही सीही बरवा पाडू जे धरी. त्याप्रमाणे म्हणजे हा जो अहंकार इतका सूक्ष्म असतो त्याप्रमाणे अर्जुना पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर म्हणजे पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेला देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळेस जो देहाला चोहोकडे नाचवितो म्हणजे कर्म करण्यास लावितो तो अहंकार होय. काय म्हणतात, जेव्हा पंचीकरण होते म्हणजे जेव्हा हे माती पाणी हवा आकाश वायू हे पाच तत्व एकत्र आल्यानंतर हळूहळू त्याचं पंचीकरण होऊ लागते. मॉडर्न मेडिकल सायन्स हे पण हे सांगतं बरं, ज्यावेळी फर्टिलायझेशन झाल्यानंतर हळूहळू देहाला आकार येतो, तो देहाचा आकार त्यातले जर एलिमेंट्स वाले तर बरोबर हे पाच तत्व उरतात. काही एलिमेंट्स जे पृथ्वीपासून आलेले आहेत, काही एलिमेंट्स जे हवेपासून आलेले आहेत, काही एलिमेंट अग्नीचे आहेत, काही एलिमेंट एअर वायूचे आहेत. तर हे जेव्हा एलिमेंट्स एकत्र येतात आणि त्याला जेव्हा अहंकार जाऊन भिडतो तेव्हा देहाचा आकार स्पष्ट होतो. तोपर्यंत देह हे फक्त पंचतत्व असतात. जोपर्यंत अहंकाराचा त्याला स्पर्श होत नाही तोपर्यंत देहाचा आकार स्पष्ट होत नाही. आणि मग एकदा का अहंकार त्याला चिकटला का मग तो सगळीकडे त्या देहाला नाचवतो, कर्म करण्यास प्रवृत्त करतो, तो अहंकार होय. अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे बरं. ती अशी की अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेष करून लागत नाही. जे अडाणी लोक असतात ना त्यांच्या मागे जास्त नाही लागत अहंकार, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. फार महत्त्वाची गोष्ट इथे ज्ञानेश्वरीत लिहिलेली आहे. जे साधे भोळे भाबडे लोक, गावठी लोक, स्वतःला अडाणी समजणारे की बाकी सगळे माझ्यापेक्षा हुशार आहे आणि मीच सगळ्यात मागे आहे असं समजणारे, यांचा अहंकार फार लहानसा असतो. पण जे स्वतःला बुद्धिमान समजतात, ज्ञानमान समजतात, ते पूर्णपणे अहंकारात गुंतलेले असतात. आता जिला बुद्धी म्हणतात ती पुढे सांगितलेल्या लक्षणी समजावी, ती सांगतो अर्जुना ऐक, असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. तर कामाच्या जोरावर, म्हणजे कामनेच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात. त्या सुखदुःखाच्या लुटीचा अंतकरण जेव्हा जीवाला हिशोब द्यावास लागतो ना, तेव्हा सुख आणि दुःख या दोहोविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते तिला बुद्धी म्हणतात. सुखदुःखाची निवड करणारी, खऱ्या खोट्याची निवड करणारी जी असते ती बुद्धी असते. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, काहे मळे हे चोख ऐसे निवडी. जिए अधम उत्तम सुझे, जिए साने थोर बुझे, जिया दिठी पारखीजे विशो जिवे. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. अर्जुना ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखण व्यक्ताची. पै सांख्याच्या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्तगा. हे सुख हे दुःख, हे पाप हे पुण्य, हे शुद्ध हे अशुद्ध, ही जी निवड करवते, जिला निंदे आणि उत्तम हे कळते, जी लहान आणि मोठा याच्यामध्ये भेद करू शकते, या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, जी ज्ञान या पदार्थाचे उत्पत्ती स्थान आहे, जी सत्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा आणि जीव यांच्यामध्ये जागत राहते, अर्जुना ती सर्व बुद्धी होय असे तू समज. आता अव्यक्त कशाला म्हणतात ते तुला सांगतो. अव्यक्त हे महामते अर्जुना, सांख्याच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे, प्रकृती आणि पुरुष हा विचार याच अध्यायामध्ये शेवटी शेवटी येईल, तर जी प्रकृती म्हणून सांगितली तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. थोडक्यात अव्यक्त म्हणजे जेव्हा आपण मरतो तेव्हा या व्यक्त सृष्टीतून अव्यक्त सृष्टीमध्ये जातो. त्या सृष्टीमध्ये आपण दररोज जातो, झोपेतही जातो. जेव्हा आपण झोपतो आपल्याला माहीत नाही काय होते आपल्यासोबत, तेव्हा आपण व्यक्तातून अव्यक्तामध्ये जातो. आपलं जे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, तीन प्रकारचे शरीर असतात, त्यापैकी सूक्ष्म शरीर हे अव्यक्तात असते, त्याला अव्यक्त असे म्हणतात. म्हणजे इथे माऊलीने जो विचार सांगितला आहे क्षेत्राचा, या शरीराचा, त्याच्यामध्ये फक्त स्थूल शरीरापर्यंत मर्यादित नसून सूक्ष्म शरीराचा सुद्धा विचार याच्यात घेतलेला आहे. आणि सांख्य योग मते, प्रकृती परिसिविली तू ते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली. एथ दुजी जे जीवदशा, तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्या ओहा. तरी पहालया रजनी, तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूत क्रिया. ना तरी देहो गेलिया पाठी, देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माचा.
का बीज मुद्रे आंतू थोके तरु समस्तू का वस्त्रपण तंतु दशे राही।
आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकविली तेव्हा परा आणि अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे सातव्या अध्यायात तुला प्रकृतीची फोड करून सांगितली, काय सांगितलं होतं सातव्या अध्यायात, अपरा प्रकृती जे पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहंकार अशा आठ भागात विभक्त असते, म्हणजे माती पाणी हवा आकाश अग्नी मन बुद्धी आणि अहंकार या आठ भागामध्ये विभक्त असणारी हिला अपरा प्रकृती म्हणतात। आणि जिथे ही अपरा प्रकृती लीन होऊन राहते तिला परा प्रकृती म्हणतात, आणि परा प्रकृतीलाच जीव प्रकृती सुद्धा म्हणतात, तिला जीव सुद्धा म्हणतात त्याच प्रकृतीला। आता परत परत आपण चर्चा करत असतो आत्मा जीव प्रकृती माया ह्या सर्व गोष्टी, ह्या समजण्याला थोडंशा अवघड आहे मंडळी, कधी माहीत नाही कधी तो मौका मिळेल आपल्याला एकत्र बसून ही ज्ञानेश्वरी ग्रहण करण्याचा, त्यावेळी आणखीन स्पष्ट करण्यात येईल ही गोष्ट। आता हे समजून घेण्यासाठी थोडंसं एक तुम्हाला उदाहरण देतो। आपण समजा एका मैदानात उभे आहोत, आपल्यासमोर एक आरसा आहे आणि सूर्य पण आहे, सूर्यामुळे आपल्याला आपली सावली पडलेली आहे, एकीकडे आपली सावली आहे आणि दुसरं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आहे आणि आपण त्याच्यासमोर स्वतः उभा आहोत, आपण व्यक्तिशः तिथे उभा आहोत, समोरच्या आरशामध्ये पडलेलं ते आपलं प्रतिबिंब आहे आणि सूर्याच्या उपस्थितीमुळे आपल्या डावीकडे किंवा उजवीकडे पडलेली ती आपली सावली आहे, त्या सावलीचा आकारही आपल्यासारखा आहे, आरशातले प्रतिबिंबही आपल्यासारखे आहे। आपण आत्मा आहोत, आपण आत्मा असून जे आरशात प्रतिबिंब दिसते तो जीव आहे, आणि उन्हामुळे आपली पडलेली सावली ती सावली प्रकृती आहे, ती प्रकृती आठ भागाची बनलेली आहे, पण ते आठ भाग जिथे विलीन होतात ती त्याला जीवसुद्धा म्हणतात किंवा पराप्रकृती म्हणतात। अशा प्रकारे प्रकृती ही आपली सावली आहे, म्हणजे त्या आत्म्याची सावली आहे, आणि तिलाच आपण चालू भाषेत चालत्या भाषेत माया असे म्हणतो, मोह माया ज्याला म्हणतो, ती माया महदादी माझी माया, ती माझी माया म्हणजे परमात्मा म्हणतात की ती माया माझीच आहे, पण ती फक्त माझी सावली आहे, ती मी नाही आहे। त्याचप्रमाणे आरशात प्रतिबिंब जे पडत आहे ते सुद्धा माझं प्रतिबिंब आहे, तेही मी नाही आहे, मी तर वेगळाच आहे, आणि मी जो आहे तो आत्मा आहे, आणि ही जी पडलेली सावली ती प्रकृती आहे, आणि आरशात दिसणारं बिंब प्रतिबिंब ते जीव आहे। तर तुला प्रकृतीची ही फोड मागे सांगितली, तेथे त्यापैकी दुसरी परा प्रकृती म्हणजे जीवदशा प्रकृती अशी आहे अर्जुना, तिला अव्यक्त हे येथे दुसरे नाव आहे। जीवरूप प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणावयाचे याची स्पष्टता इथून करतात। तर रात्र उजडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात, अथवा अर्जुना देह गेल्यावर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते, किंवा बीजाच्या आकारामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने राहते किंवा वस्त्र पण तंतुरूपाने राहते, अगदी त्याप्रमाणे ही स्थूल धर्म टाकून ही पंचमहाभूते त्या ठिकाणी असतात। तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आगवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा प्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पांचे जिये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उखी उखी
बुद्धि करी ते मुखी पाचे इही मग वाचाणी कर चरण आनी अधो द्वार पायु हे प्रकार पाचाणिक।
अगदी त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते आणि पंचमहाभूतापासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जिथे लीन होऊन असतात अर्जुना ते म्हणजे अव्यक्त असे समज। आता जी मी सांगितलं अव्यक्त म्हणजे ती प्रकृती जिथे हे आठही तत्व लीन होतात जीवा प्रकृती, आणि त्या जीवा प्रकृतीमध्ये जेव्हा हे लीन होतात आणि हे पंचमहाभूतांचे समुदाय फक्त माणूसच नाही जनावरसुद्धा पशुपक्षीसुद्धा जेवढे जेवढे पाच महाभूतापासून तयार झालेले प्राणी आहेत ते सगळे इथे अव्यक्त होऊन राहतात। अव्यक्त म्हणजे जसं आपण झोपतो तसे प्राणीही झोपतात तसे पक्षीही झोपतात आणि तसेच मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा झोपतात आणि प्रत्येकामध्ये हे सगळे तत्व एकसारखे असतात आणि जेव्हा ते त्या लीन अवस्थेला जातात त्याला अव्यक्त म्हणतात। आता पुढे इंद्रियांचे प्रकार सांगतात। इंद्रियांचे आपल्याला माहिती आहे पाच ज्ञानेंद्रिय असतात आणि पाच कर्मेंद्रिय असतात। तर कान डोळे त्वचा नाक जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये आणि अशा या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या पाच इंद्रियाच्या द्वारेने सुखदुःखाची वाटाघाट करते म्हणून यांना ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो। कारण बुद्धीला ज्ञानाची माहिती देणारे हे इंद्रिय आहेत श्वास डोळे कान नाक जीभ। वस्तू गोड आहे की तिखट आहे की आंबट आहे हे जिभेच्या माध्यमातून स्वादाच्या माध्यमातून आपल्याला कळते। पाहिलेली वस्तू चांगली आहे की वाईट आहे हे डोळ्याच्या माध्यमातून ते समजत असते। तर ते बुद्धी यातला एक एलिमेंट आहे त्या बुद्धीला हे कळतं। आता आपण म्हणू की आम्ही तर डोळ्याने पाहतो पण डोळा राजे हो एक इन्स्ट्रुमेंट आहे कान हे फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे जीभ हे फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे ते स्वयंपूर्ण नाही आहे पाहणारा कोणी वेगळाच आहे पाहण्याची शक्ती ही कुणाची वेगळ्याचीच आहे हेच आपल्याला आयुष्यभर कळत नाही आणि हे कळण्यासाठीच ही ज्ञानेश्वरी आहे। आता हे जे दोन श्लोक आहेत ना महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च आणि इच्छा द्वेष सुखम दुःखम हे जे दोन पाचवा आणि सहावा श्लोक आहे हे दोन श्लोक साध्या भाषेत जर आपण विचार केला की हे श्लोक कसे आले असतील आणि या श्लोकांवरचं विवेचन प्रत्येक गीता ग्रंथात ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांची जर व्याख्या पाहिली तर आपल्याला हे कधीच समजणार नाही की याचा अर्थ काय हे फक्त आणि फक्त एका ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलेलं आहे याचा विस्तार सांगितलेला आहे आणि हे कशाप्रकारे आपल्याला आपल्या देहाशी निगडीत आहे आपल्या सूक्ष्म शरीराशी निगडीत आहे आपल्या कारण स्वरूप शरीराशी निगडीत आहे हे फक्त ज्ञानेश्वरीतून कळते म्हणून मी हे तळमळीने कळकळीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। या इंद्रियांच्या द्वाराने सुखदुःखाची वाटाघाट करते ती बुद्धी। नंतर जीभ हात पाय उपस्थ आणि गुद हे पाच कर्मेंद्रिय आहे। या कर्मेंद्रिये काय काय करतात ते आपण समजण्याचा प्रयत्न करू। आता वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपण हा भाग इथे थांबवू आणि उद्याच्या भागात याचा उरलेला भाग पाहू। यात थोडासा आपल्याला वेळ लागेल पण हे चांगलं समजून घ्या म्हणून याला जास्तीत जास्त वेळ देऊन समजण्याचा प्रयत्न करू।
कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।